सलग दुसऱ्यांदा भारताने मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजे मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर. नमस्कार, मी आहे संग्राम. मगाशी कौशलचा फोन आला होता, ज्यानं सांगितलं की उडता पंजाब या सिनेमा वर खूप कॉन्ट्रोवर्सी झाली आहे, पंजाबच्या नशेखोर तरुणांबद्दल हा सिनेमा आहे अशी चर्चा आहे. पुण्यात काय सीन आहे? मगाशी कौशलचा फोन आला, तो म्हणाला की इथे हॉस्टेलमध्ये पुण्याच्या बाहेरनं खूप मुलं येतात आणि पेरेंटल कंट्रोल वगैरे काही नसतो, कोणी विचारणारं नसतं, त्यामुळे या फ्रीडमला ते अब्युज करतात आणि ड्रग्ज घेतात. त्यानं खुद्द स्वतः एकदा ट्राय केलेले आहेत ड्रग्ज. कौशल, हे पहिल्यांदा तुला कोणी दिलं आणि तू अजूनही ते त्याचं सेवन करतोस का? नाही, खरं सांग.
हो, हे पहिल्यांदा मित्रांमध्येच झालं. मित्र आम्ही भेटलेलो, तर हे खूप इझिली अवेलेबल आहे पुण्यात, खूप ठिकाणी इझिली मिळतात. आणि एकदा दोनदा केलंय त्यानंतर.
अरे, एकदा का दोनदा? ही काही छोटी गोष्ट नाहीये की चहा तुम्ही दोनदा. ओके,
आणि पुन्हा त्यानंतर नाही केलं.
किती दिवस झाले हे करून? लास्ट
वर्षभर.
म्हणजे त्याची तुला आदत नाही लागली, थँकफुली.
हो हो.
पण तुझे काही मित्र आहेत की ते रेग्युलरली करतात?
हो.
कुठले ड्रग?
वीड.
वीड म्हणजे गांजा?
हो हो.
आणि त्यांच्याकडे बघून काय फरक वाटतो तुला की याचा त्यांना फायदा होतोय का नुकसान होतोय का काय होतोय?
मी तुला फ्रँकली सांगतो, त्यांना काही ऍडिक्शन नाहीये.
ओके.
रेग्युलरली म्हणजे वन्स अ वीक इफ यू कन्सिडर दॅट. जर असं नाहीये की जर एक आठवडा नाही केलं तर कसं तरी होतंय किंवा करावायची इच्छा आहे.
पण ते आजची सिच्युएशन ना, उद्या काय होईल आपल्याला माहित नाही. कारण तू आणि मी दोघेही डॉक्टर नाहीये किंवा अडिक्शन स्पेशलिस्ट नाहीये.
हो, बरोबर.
त्यांना आपण विचारूया वन्स अ वीकची फ्रिक्वेन्सी, अडिक्शन नेमकं कधी होतं, त्याचा अर्थ काय असतो. कारण बऱ्याच वेळा अडिक्ट झालेल्या माणसाला माहित नसतं की जो अडिक्ट झालाय, किंबहुना तो ते ऍक्सेप्ट करायला तयार नसतो.
हो, बरोबर. आय अग्री.
सो लेट्स लीव दॅट टू द एक्सपर्ट. थँक्यू व्हेरी मच. आणि आता बास, तू एकदा ट्राय वगैरे केलेस, आता परत काही जायची गरज नाही तिकडे.
संग्राम बोलतो, बुडेकर खुलतो, रेड एफ एम बजाते रहो.
कमिंग अप इन जस्ट अ बिट.
मुझको बता दे,
मी आहे संग्राम, 93.5 रेड एफ एम बजाते रहो.